हिन ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो आहे, ख़ुलूस सां हक़ ॻोल्हियो आहे, नंबर हिकु। नंबर ॿ, हाणे जेको बि हुनखे मिली वियो आहे, हक़ मिलियो अथसि या हक जे नाले ते ग़लति शइ मिली वई अथसि, उन ते ख़ुलूस सां अमल कयो अथई, इहो जन्नत में वेंदो। इन करे त बाबा बुनियादी तौर हक़ ॻोल्हण जी ज़िमेदारी आहे, लाज़मी तौर हक़ ताईं पहुचण जी ज़िमेदारी कोन्हे। ॻोल्हियो बाबा, हाणे हुन ख़ुलूस सां ॻोल्हियो आहे, जेको मिलियो आहे उन ते ख़ुलूस सां अमल कयो आहे, जन्नत में वेंदो। बाबा दुनिया हिकिड़े पासे, आख़िरत में इंसाननि जी अक्सरियत जन्नत में, अक्सरियत जन्नत में। ॿ रिवायतूं मां जी ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, ॿियो न त घटि में घटि मुसलमाननि जे हवाले सां त मामिलो जेको आहे साफ़ थिए। अमीर मोमिनीन अली बिन अबी तालिब अलैहि सलातु वसलाम जो फ़रमान आहे, शेख सिद्दीक अलैहि रहमा इनखे बयानु कयो आहे, ऐं उहो उन अख़बार रिज़ा में बि ऐं मानियूल अख़बार में बि ॿिन्ही में। मौला फरमाइनि था जन्नत जा अठ दरवाज़ा आहिनि, जन्नत जा अठ दरवाज़ा आहिनि। पहिरें मां अंबिया ऐं आइमा वेंदा, ॿिए मां शहीद ऐं सिद्दीक वेंदा, बचिया बाक़ी घणा बचा, बाक़ी घणा बचा, छह। मौला फरमायो बाक़ी पंजनि मां असांजा शिया वेंदा, घणा थिया, सत। मौला फरमायो बाक़ी हिकु दरवाज़े मां बाक़ी मुसलमान वेंदा। हाणे अगरि केरु शिया आहे त घटि में घटि जेको आहे उहो मुसलमान खे त जन्नती सम्झे, जन्नत में वञण जे लाइ पाण में विढ़ी असां दुनिया खे जहन्नम बणाए छॾियो आहे। असां अहले बैत खे सम्झो ई कोन्हे, असां सम्झो आहे त अहले बैत सिर्फ़ु मुंहिंजो आहे, न बाबा, अहले बैत दुनिया जे हर इंसान जो, कल बर्स करे चुको आहे। अच्छा, ॿी रिवायत, इमाम हसन अस्करी अलैहि सलातु वसलाम जो फरमान आहे, तव्हां तफ़सीर नूर सकलैन पढ़ो, बिल्कुलु बिस्मिल्लाह रहमान रहीम जे तफ़सीर में, रहमान ऐं रहीम जी तफ़सीर। मौला फ़रमाइनि था त अल्लाह जे रहमत जा सौ हिसा आहिनि, सौ हिसा, ऐं उन्हनि सौ हिसनि मां अल्लाह ताला दुनिया में हिकिड़ो हिसो तक़सीम कयो आहे, हिकिड़ो हिसो दुनिया में तक़सीम कयो आहे। मौला फरमाए जंहिंमां थोरो वधीक सर्स माउ खे मिलियो आहे, जंहिंसां हू पंहिंजे औलाद सां मुहबत करे थी। हाणे मौला फरमाए त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक ताला हिन उम्मत मुहम्मदीअ जे लाइ पंहिंजे रहमत जा 99 हिसा आणींदो, घणा हिसा, 99 हिसा आणींदो। ऐं मौला फरमाइनि था त एतिरे क़दुरु बख़्शा वेंदा, एतिरे क़दुरु बख़्शा वेंदा जो शैतान ॾिसी ऐं उहो बि लालच कंदो त कॾहिं अलाह मूंखे त न बख़्शे छॾींदो, छो त शैतान ॾिसंदो मां हिनखे बि वर ॻलायुमि इहो बि बख़्शिजी वियो, हिनखे बि वर ॻलायुमि इहो बि बख़्शिजी वियो, कॾहिं ईअं त न आहे त मूंखे बि अलाह बख़्शे छॾींदो। तंहिंजे करे बाबा इहो जन्नत में वञण जे लाइ दुनिया खे जहन्नम न बणायो, जन्नत में वञण जा उसूल पंहिंजा आहिनि, हक़ ते हुजण जा उसूल पंहिंजा आहिनि। थी सघे थो हक़ ते न हुजे पर जन्नत में वञे, छो त हुन तलाश कयो आहे, हाणे जेको वीचारे खे मिलियो आहे हुन ते अमल कयो। हीअ आहे जन्नत में वञण जो उसूल, जेको मां जे ख़िदमत में अर्ज़ु कयो। इनशाला कॾहिं वक़्तु मिलियो त हिकिड़ो हिकड़ी हदीस है उसूल काफ़िए में इमाम जाफर सादिक अलैहिस्सलाम जन के हवाले से वह पूरी तहजे खिदमत में अर्ज कंदुस त अंदाजो थी वो हलो तवे त मसलो की है जी कोई सवाल दियो जी जी फरमाए जी हाँ जी जी सही था बिल्कुल 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 मार्ज क्या तो तवाज खदमत में सवाल के मैं अगर पांजे अल्फाज में दोहराया तो तुम पुछण यो चाहो था तो असके हकीकी दीन ती अस कि पहुंचूँ हकीकी दीन ती पहुंचने जो वसीलो चाहे रस्तो चाहे इन का अव्वल यो समझण पवो तो असल दीन है तो यो इन ती मैं पहुंचस तवजो सवाल मुझे मत कर्ज अजवाड़ी मजलिस जो मौजू ही यो इंशाल्लाह अगो जो सुभाने जी होंगी उन मौजू यो ही होंद तो हाँ इन असल दीन ती अस पहुंचू कि तवजो सवाल भलो सवाल है इंशाल्लाह यो मुते कर्ज आज के इन गाल बोल जे बुनियाद ते ये ताजे सवाल जो जवाब सुभाने इंशाल्लाह जी 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 जिस ताई तालुक है इन मेंबर से वेहण जो इन मेंबर ते डॉक्टर भी वेही सके थो पर उ मसला कड़ा बयान कंदो पांजे तिब वारा उन तिब में दीन जो हुकुम छाए इन करे तो ये कोने तो डॉक्टर जो को वणे सो इलाज करे मरी वियो बची वियो हाणे इन जो कोई पुछा गुछा कने का ना बाबा पुछा गुछा है पाकिस्तान के कानून में दीन भी चवे तो एक मू डॉक्टर आए को वेही रो जो नुस्खा लिखण से नुस्खो लिखे मू मरी पो हाँ जिम्मेदार जिम्मेदार तिब में जी दीन जहा हुक्म उ सही समझी डॉक्टर समझे तो सीखे इतने अची उ बयान करे सागे नमूने से सा, मिसाल तौर इंजीनियर ये टाउन प्लानिंग शहर एक प्लान करणो इन शहर में शूं रखणी कड़ी किथे रखनी है कड़ी किथे रखनी है दीन इन रहनुमाई मुहैया तो करे यो इंजीनियर ही बुधाए तो बाबा शहर असल में इस्लामी क्या थी दीन टाउन प्लानिंग लाए छातो बयान करे तेज कर ही मेंबर सिर्फ नमाज जा मसला बयान करने के लिए ही पूरी मुआशरे के लिए रहनुमाई है तेज कर हर शोबे वारो वेही सके तो पांजे शोबे जा मसाइल बयान करे सके तो नंबर ब गाल चो तो आलिम जैके अस चूं था दीनी आलिम वो केरा ब इन जो जेके हैं उहे शरायत हैं एकड़ो यो दीन के बाकायदा उन पढ़ो हो जीअं कोई डॉक्टर आहे, पहिरियों प्राइमरी में वेंदो, पोइ हाई स्कूल में वेंदो, पोइ कॉलेज में वेंदो, पोइ वरी मेडिकल कॉलेज या यूनिवर्सिटी में वेंदो, उन खां पोइ वरी साल जेको आहे हाउस जॉब कंदो, उन खां पोइ डॉक्टर थींदो। ईअं दीन बि बाक़ाइदा आलिम उहो आहे जंहिं दीन बाक़ाइदा पढ़ियो हुजे, नंबर हिकु शर्त। नंबर ॿ, आलिम उहो आहे जेको पंहिंजे हिन इल्म ते अमल कंदो। फरमायो आहे त उहो आलिम आहे ई कोन जेको पंहिंजे इल्म ते अमल नथो करे। तंहिं करे ॿ शयूं, ॿ सिफ़तूं आहिनि आलिम दीन हुजण जे लाइ। हिकिड़ो इहो आहे त बाक़ाइदा दीन पढ़ियो आहे, बेक़ाइदा कुझु हुतां ॿुधो, कुझु हुतां ॿुधो, को नाने जा ॾाॾे चाचे मामे खां को पाड़े ओड़े में कोई हितां ॿुधो, कुझु हुतां ॿुधो, ॿुध सिधो वारो आलिम न आहे। बाक़ाइदा पढ़ियो ऐं पंहिंजे उन इल्म ते अमल बि करे थो त इहो आलिम जेको आहे चए थो। ॿ सवाल हिकिड़ा मूं वटि बि आया आहिनि। हिकिड़ो इहो आहे त इंसानु पंहिंजी ख़ुदिसाज़ी कीअं करे। जन्नत में अक्सरियत हुसैनियत जी हूंदी या यज़ीदियत जी हूंदी। सो ख़ुदिसाज़ी ऐं हिन हवाले सां इनशाला हीअ मजलिसुनि जो बुनियाद ऐं मौज़ू ई इहो आहे। इनशाला अॼु खां हिन मौज़ूअ खे शुरू कंदासीं। चयो वियो आहे त मुल्क में औरतूं आज़ादारी कंदियूं आहिनि, छा इहो अमल दुरुस्त आहे? जी औरत बि पंहिंजे अहकाम जे मुताबिक़, जेके दीन हुनखे हुकुम ॾिना आहिनि हुनजे मुताबिक़ आज़ादारी करे। छो त आज़ादारी बुनियादी तौरु, जीअं कल्ह अर्ज़ु कयुमि, आज़ादारी बुनियादी तौरु पंहिंजूं सिफ़तूं विञाए हुसैनी सिफ़तूं पंहिंजे अंदरि पैदा करण जो नालो आहे। आज़ादारी हिकु एक्सरसाइज़ आहे जंहिंजे ज़रिए इंसानु पंहिंजूं ज़ाती सिफ़तूं विञाए थो। मिसाल तौरु हसद कढे थो, साड़ कढे थो, हरु भरु दुश्मनी कढे थो, ऐं हर इंसान सां मुहबत जी हिकिड़ी पंहिंजे अंदरि सिफ़त पैदा थो करे। जेको बि इहो सिफ़त पंहिंजे अंदरि हुसैनी पैदा कंदो, इन अमल जो नालो आज़ादारी आहे। तंहिंजे करे सभिनी जे लाइ आहे। अलियुन वलियुल्लाह जो कलमो किथे लिखियलु आहे? असां वटि अञा ताईं जिहालत जो मैदान हले थो पियो, ऐं अञा ताईं उहो सवालु इहो कलमे वारो जेको आहे हले थो। फरमाइजो, जंहिं कलमे खे असां कलमे तैयबा चऊं था, आले सुनत वारा पढ़ंदा ला इलाह इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, मौलाई वरी इन खां अॻिते था पढ़नि अलियुल वलियुल्लाह आख़िर ताईं। इहो कलमो रसूलुल्लाह कोन सेखारियो आहे, न सुननि खे न शीअनि खे, न अहले सुनत जे कंहिं बि हदीस में, सही हदीस में इहो पूरो कलमो मौजूदु आहे, ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद रसूल। न असां जेको शिया ई पढ़ूं था, इहो कंहिं शिया रिवायत में ईअं इहो पूरो जेको आहे मौजूदु आहे। उहो किथां आयो आहे? इहो कहिड़ो कलमो आहे जंहिं सां इंसान मुस्लमान थींदो? असां सम्झंदा आहियूं त इन कलमे तैयबा पढ़ण सां माण्हू मुस्लमान थींदो आहे, ग़लति फ़हमी आहे, ऐं इते इहो ई ग़लति फ़हमी आहे। इन कलमे तैयबा पढ़ाए रसूल अकरम जन कंहिं ग़ैर मुस्लिम खे मुस्लमान कोन कंदा, ऐं इन सां कोई मुस्लमान थींदो बि कोन। तव्हां माना ते ग़ौर कयो, ला इलाह इल्लल्लाह, अलाह खां सवाइ को बि माबूद न आहे, ठीकु आहे? जेको आहे त सही, पर मां नथो मञा। इनकार जी गुंजाइश आहे या न? हिन जे ईमान कोन थो साबित थिए। हीउ ॿुधाए थो त हक़ीक़त त हीअ आहे, ला इलाह इल्लल्लाह, पर मां नथो मञा, ज़िद करे बीठो आहे, हाणे छा कजे? मुहम्मद रसूल अल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, पर मां नथो मञासि। तंहिंजे करे इहो कलमो ईमान साबित ई कोन कंदो। कहिड़ो कलमो आहे उहो बाबा उहो कलमे शहादत आहे जेको गैर मुस्लिम खे मुस्लमान बणाईंदो आहे रसूल अकरम जन इहो कलमे शहादत पढ़ाए कंहिं गैर मुस्लिम खे मुस्लमान बणाईंदा कलमे तैयबा इहो असांजो ठहियलु आहे हाणे ॾिसो اشهد اللہ الہ الا اللہ ما گواہی تو دیا تا ہن کان سوائے کوئی معبود نہیں ہن ہن جو ایمان جو ظاہر تھو ہن خبر پر ہن جو ایمان چاہے ورنہ اللہ الہ الا اللہ ہن جو ایمان جی خبر کون تھی پے واشهد ان محمد رسول اللہ ما گواہی تو دیا تا محمد اللہ جو رسول ہن پاجے ایمان جی خبر تھی پے तंहिंजे करे बुनियादी तौर बाबा इहो कलमे तैयबा शीअनि जो हुजे सुननि जो हुजे इहो सुननि बि पाण ठाहियो आहे शीअनि बि पाण ठाहियो आहे इहो कलमे तैयबा हिन ते नालो बि असां पाण रखियो आहे रसूल अकरम जन कोन रखियो आहे हिन ते नालो इहो कलमे तैयबा इहे पंहिंजो ठहियलु आहे पंहिंजे ईमान जो इज़हार आहे कंहिं जेको आहे हू ठाहे छॾियो कंहिं हू ठाहे छॾियो हिन सां कोई फ़र्क़ु नथो पवे इहो असल उहो कलमो आहे ई कोन जेको रसूल अकरम जन कंहिं गैर मुस्लिम खे पढ़ाए मुस्लमान कंदा हुया मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि वाज़े थियणु घुरिजे हाणे जंहिंजो अक़ीदो आहे त बाबा अली अलाह जो वली आहे अरबी में चवण में छा आहे अली उन वली उल्ला अरबी में ई त चवणो आहे न पोइ इहो थोरी आहे त बाबा हीअ रसूल ठाहे असांखे ॾिनो हाणे हिन में न इज़ाफ़ो न घटिताई बाबा रसूल ठाहे ई कोन ॾिनो आयल सुनत जे बि कंहिं बि हदीस में इहे ॿई जुमिला गॾु ला इलाह इल्लल्लाह मुहम्मद रसूल किथे आहे ई कोन ला इलाह इल्लल्लाह हिकिड़ी जाइ ते आहे त मुहम्मद रसूल ॿी जाइ ते आहे हुन में गॾिजी मिलायो आहे पाण में ईअं हदीसुनि में ॻोल्हींदो त अली उन वली उल्ला बि किथे मिली वेंदो तंहिंजे करे जेकॾहिं टियों जुमिलो मिलाए ऐं चओ त कोई हर्ज कोन्हे को लेकिन इहो सम्झ में अचणु घुरिजे त इहो असांजे पंहिंजे ईमान जो असां इज़हार पंहिंजे लफ़्ज़नि सां कयूं था असुल इहो कलमो दीन कोन ठाहे ॾिनो आहे इहो असां पाण ठाहियो जी इनशाला मज़ीद सवालात सुभाणे तव्हां बि कजो ऐं इनशाला अगरि इन्हनि ई मौज़ूआत में मज़ीद हुजनि भले सवाल कयो भले एतिराज़ कयो एतराज़ खां ऐं सवाल खां न सिर्फ़ु मां डिॼंदो न आहियां बल्कि दावत ॾींदो आहियां त बाबा सवाल कयो ताकी ॻाल्हि खुले बहरहाल सलवात पढ़ो मुहम्मद वारे आज़ादारी हुसैनी सिफ़तूं पंहिंजे अंदरि पैदा करण जो नालो आहे ऐं इन्हनि में पहिरीं सिफ़त दीनदारी आहे दीनदारी हुसैन दीन जो सरदार आहे मुंहिंजो सरदार कॾहिं थींदो हुसैन जॾहिं मां ज़बान सां चवंदुसि हुसैन मुंहिंजो सरदार आहे या त सिर्फ़ु दावा आहे जेकॾहिं मां दीनदार थींदुसि त ख़ुदि ब ख़ुदि हुसैन मुंहिंजो सरदार थी वेंदो छो त हुसैन दीन जो सरदार आहे हुसैन मोमिननि जो सरदार आहे मुंहिंजो सरदार कॾहिं थींदो जॾहिं मां सिर्फ़ु ज़बान सां चवां त हुसैन मुंहिंजो सरदार आहे न मां मोमिन थींदुसि त ख़ुदि हुसैन मुंहिंजो सरदार थी वेंदो हुसैन सैयदा शबाब अहल जन्नत आहे जन्नती जवाननि जो सरदार आहे उन्हनि जो सरदार आहे जेके अहल जन्नत आहिनि मुंहिंजो सरदार कॾहिं थींदो जॾहिं मां जन्नती बणिजी वञा मां जन्नती थी वियुसि हुसैन ख़ुदि ब ख़ुदि मुंहिंजो सरदार थी वेंदो तंहिंजे करे सभ खां पहिरियों सवाल इहो आहे त आख़िर इहो दीन आहे छा दीन शनासी मिसाल तौरु हीअ बाबा आहे छा टिशू पेपर हीअ छा आहे कागज़ आहे हीअ छा आहे मोबाइल आहे ईअं सुञाण जी ज़रूरत आहे त हीउ दीन आहे मां सुञाणा थो जेकॾहिं मां सुञाणा थो त भली ॻाल्हि आहे पर नथो सुञाणा त सभिनी खां पहिरियों जेको मूंखे सुञाणप खपे ऐं मारिफत खपे ऐं इल्मु खपे उहो खपे इहो त दीन शइ कहिड़ीअ जो नालो आहे मां तव्हां हिकिड़ो पंहिंजे ॻोठ जो जेको आहे उहो किसो थो ॿुधायां. असां वटि सैयद हूंदो हो उर्दू ॻाल्हाइण वारो, इंडिया खां जेके आया, काफ़ी नेक भालो उस्ताद हुयो असांजो दीनी लिहाज़ खां. सो हुन पंहिंजे शागिर्द खे मोकिलियो त वञ बाज़ारि मां पैसा ॾिनई ककड़ी वठी आ, ककड़ी उर्दू में ककड़ी. हे जेको शागिर्द आहे हिनखे सम्झ में त कोन आयो त इहो ककड़ी छाखे चइबो आहे, लेकिन वरी इहो बि ॿुधाए नथो चाहे त बाबा मूंखे नथो अचे, तंहिंजे करे पुछियो बि कोन त ककड़ी छाखे चइबो आहे. साईं हाणे बाज़ारि में वियो, दुकाननि खां पुछई ककड़ी आहे, ककड़ी आहे, ककड़ी आहे. सिंध में जेको आहे ॻोठ में कंहिंखे ख़बर आहे ककड़ी छा आहे बाबा? इहो सभिनी चयो न बाबा अलाए छा आहे ककड़ी, असांखे ख़बर न आहे. मोटी आयो अॼु चयईं बाज़ारि में ककड़ी कोन्हे. हुन चयो बाबा सभिनी गाॾनि ते पई आहे. चई न साईं मां सभई घुमी आयो आहियां. चई हल गॾिजी जेको आहे वञेसि, पोइ गाॾे ते जेको आहे वंगी पई, चई बाबा ही त ककड़ी आहे. वंगीअ खे उर्दूअ में ककड़ी चवंदा आहिनि. हाणे पई त आहे पर मां सुञाणा ई कोन थो त इहा आहे. छा मां दीन बि सुञाणा थो त दीन आहे छा? मां त ॿुधा ॾाॾे आदम जा किसा, हज़रत नूह जा किसा, हज़रत इब्राहिम जा किसा, हज़रत मूसा, हज़रत ईसा जा किसा, रसूल अकरम जे ज़िंदगीअ जा किसा, पहिरें खां आख़िरी इमाम जे ज़िंदगीअ जा किसा, इहे तारीख़ जा मूं किसा ॿुधा. मां त सम्झां थो इहो ई दीन आहे. जॾहिं त बाबा इहा दीन जे सरबराहनि जी तारीख़ आहे, तारीख़ आहे दीन में. इहो तारीख़ मालूम करण सां माण्हू दीनदार कोन थींदो, न मुस्लमान थींदो, न मोमिन थींदो. भले दीन इहो जेको आहे तारीख़ जो हाफ़िज़ थी वञे. घणा अहिड़ा मगरबी दुनिया में ईसाई आहिनि जिन इस्लाम जी पूरी तारीख़ लिखी आहे, ईसाई. घणा अहिड़ा हिंदू आहिनि जिन इस्लाम जी तारीख़ लिखी आहे. हिंदुस्तान में हिकिड़ो हिंदू आहे जंहिं रसूल अकरम जी सीरत नवनि जिल्दनि में लिखी आहे, हिंदू. मां तव्हांखे केतिरा किताब ॾेखारियां, ईसाई पादरी, ईसाई स्कॉलर, उन्हनि आहे मां जे ज़िंदगीअ ते पूरो किताबु लिखियो. विलादत बि सुञाणनि, वफ़ात जी तारीख़ बि सुञाणनि, औलाद बि सुञाणनि, ज़िंदगीअ जा वाकियात बि बयानु कया अथनि, मौजज़ा बि बयानु कया अथनि, सभु. पर आहे छा? ईसाई. तारीख़ मालूम करण सां माण्हू न मुस्लमान थींदो, न मोमिन थींदो. दीन सुञाणे ऐं उहो दीन पंहिंजे अंदर में पैदा करे, तॾहिं दीनदार थींदो, मुस्लमान थींदो, मोमिन थींदो. हाणे घणो अॻिते जेको आहे उहो ज़ोर नाहे लॻाइणो. दीन जी पूरी समूरी तालीमात अगरि जमो कयो त टे हिसा आहिनि. समूरी तालीम जेका दीन सेखारण थो चाहे, जेको मूंखां चाहे थो, टे शयूं बसि, चोथी आहे कोन, सिर्फ़ टे शयूं. पहिरीं शइ दीन चवे थो त ही तुंहिंजो अक़ीदो ऐं ईमान हुजणु घुरिजे. ऐं बुनियादी पंज शयूं तौहीद, अदल, नबूअत, इमामत, क़यामत. दीन जो पहिरियों शोभो छा आहे? अक़ीदा, ईमानियात. ऐं हिननि सभिनी जो बुनियादु छा ते आहे? तौहीद ते. इन करे त रिसालत जो बुनियादु बि तौहीद ते, इमामत जो बुनियादु बि तौहीद ते, क़यामत जो बुनियादु बि तौहीद ते. मूं तौहीद ते घणियूं मजलसूं ॿुधियूं आहिनि. सुञाणा थो अगरि मुंहिंजे साम्हूं मिसाल तौर, हालांकि मुमकिन न आहे, नामुमकिन खे फर्ज़ करार ॾिबो आहे. जीअं अंग्रेज़ीअ में असां चऊं सपोज़ कयो, हिकिड़ो हिन पासे तां इंसान हुजे, हिकिड़ो हिन पासे तां अलाह आयो आहे. मां सुञाणंदुसि त हीअ अलाह आहे, इंसान आहे. ख़ुदा खे सुञाणा थो, नथो सुञाणा? मुखे तो खबर ही को बस यहाँ खबर है तो एक वाला है बस तौहीद अल्लाह जो सिफतूँ अदालत नबूवत इमामत कयामत जेस ताई मां ये इस्लामी अकीदा कौन तो समझा तेस ताई दीन में माना पेर पातो ही कोनी ये पेरियों हिस्सा दीन जो पेरियों हिस्सा अकीदा ईमानियात नंबर ब अहकाम हुक्म कोई जिंदगी जोड़ो मामलो ना है जे में दीन जो को ना को हुक्म जरूर मौजूद आ मुके खबर है केड़ा हुक्म है मिसाल तौर रस्तो तो सभी जान त्यान गोठ में भी रस्तो होंद रस्ते ते हलन जा इस्लामी कानून छन खाबे पासे हलां साजे पासे हलां विच ते हलां काडे हलां मां तो समझा तो बाबा इन सा दीन जो कड़ो तालुक यार रस्तो आ रोड आ मुझे मर्जी आ जितो हलां न बाबा यही तो गलत फहमी है तो मां समझा तो दीन है सिर्फ मस्जिद में या मजलिस इमाम बारगाह में बाहर निकतुस दीन खत्म हाँ मुझी मर्जी है जी ना अमीर उल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हुकूमत है कुफुआ मौला हुकुम जारी कयो मौला फरमायो रस्ते ते पासन खा पैदल हलन पासन खा पैदल हलन आई सवार विच ते हले सवार विच ते हले विच सवार जे लाया पासा पैदल जे लाइन आई हाने मुला फरमायो ते जे करे सवार अची इन पैदल सा लगे ते दोही सवार आ पर जेकने सवार विच ते हले तो ही पैदल अची विच ते सवार के लगे तो दो ही पैदल जिंदगी जा हुक्म आइन जेस ताई ये हुक्म मालूम न थींदा दीन जी मुखे काई खबर कोने का दीन जो बियो हिस्सो आहे हुक्म अहकाम हलाल हराम जायज नाजायज वाजिब सुन्नत टोटल पंज हुकुम आहिनि मां केतिरा थो ॼाणा बाबा दुकान ते वेठो आहियां तिजारत जा हुकुम ॼाणा थो कोन थो ॼाणा मां त सम्झो आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं विकणा जीअं न विकणा मिसाल तौर हिकिड़ो मसालो थो ॿुधायां ॻोठाणी जेको आहे सकाफ़त जो मिसाल हिकिड़ो माण्हू ॾे जानवर थो विकिणे जानवर हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजी सिफ़तूं सिर्फ़ु ॾिसण सां कोन मालूम थींदियूं जॾहिं वञे इंसान हुनखे कम में लॻाए पोइ ख़बर पवंदी आहे त हिन जूं सिफ़तूं भलियूं हूंदी आहे न थी सघे थो डांत ॾिसण में ॾाढो ख़ूबसूरत हुजे पर जॾहिं वञे जेको आहे पोख में हर में लॻायोसि पोइ ख़बर पवंदी त असुल हिन जी सिफ़त छा आहे हाणे दीन जो मसलो थो पुछां तव्हां हिकिड़े माण्हू इहो डांत ॿिए खे विकियो ॿिए ॾींहुं या टे ॾींहं इहो जंहिं ख़रीद कयो उहो वापसि अचे थो चए थो बाबा हीअ त डांत कम जो ई कोन्हे महिरबानी करे वापसि वठ हाणे हिन ते वापसि वठणु फर्ज़ आहे या न दीन जो हुकुम छा आहे तव्हां चवंदो डांत जे विकण में वरी जिन दीन जो कहिड़ो तालुक आहे बाबा दीन ज़िंदगीअ जे हर मामले में ठही दीन छा थो चवे دین یہ چاہے تو جن بھی جانور بھی کیوں آ جن خرید کیا ٹین ڈیوں تین وہ واپس کرے سکے تو پانچ قیمت واپس وٹھی سکے تو ان کے واپس پانچ جانور وٹھنو پوندو قیمت دینی پوندی بابا احکام سکھو ماں بینک میں پیسہ رکھا ہے کچھ اضافی ملیا ویاج آیا فائدہ ماں چاہتا ڈسن کی ضرورت کہڑی پیسہ ملیا کھا مومن کی نشانی چاہے چاہے مومن ہوا من اف بطن ہوا فرج مومن ہوا جن جو پیٹ اگڑ حرام کا محفوظ ہو جائے ہاں پیٹ بھرو پیو حرام سا نعرہ حیدری یا علی بابا یہ نعرہ حیدری جو کو کم نہ دیندو اگ میں پیٹ کے پاک کر پوچھ احکام بیو مسئلہ ٹیو اخلاق عادتوں سچ جی عادت تھی یا کوڑ جی عادت تھی کوڑ جی عادت کافرانہ اخلاق سچ جی عادت مومنانہ اخلاق ہانے سوال تو تہاں کا پوچھا ان ممبر تا کدے عقیدہ ایمانیات بدھی تو نا احکام بدھا تو نا اخلاق بدھو تو نا ان جو مطلب آتا ہی ممبر دین بدھائی کون تو باقی سب کچھ بدھائی تو دین خاصا ممبر کے پاک کرے چھو دین جی ضرورت نہ ہے باقی قصا کہانی بدھائے مزو وٹھنو ہاں وجنو جن کے ہی دین جا ٹے شیوں معلوم ہیں عقیدہ احکام اخلاق ان کے دین معلوم یہ شیوں معلوم نہ تھس دین معلوم نہ تھس یہ شیوں اندر میں کون تھس دین ان کے اندر میں آئے کون زبان سے کلمہ زبان تے نعرہ اسلام جا پر عمل میں پورو جو پورو کافر اسلام اڑو مسلمان کون تو چاہے اہل بیت اڑو مومن کون تھا چاہے ہانے ذرا غور فرمائے جو یہ اللہ تبارک و تعالی نماز فرض کیا نماز چھائے چھوا آسان بولی میں تاں جی خدمت میں عرض کر چاہے آخر نماز آسان سمجھنا ہم کو اللہ جی خدمت کرنی ہے تو سوال اب تھی نا ہے نا تو ملائکہ گھٹا لاگے عبادت اللہ جو مکھے وری جو کو عبادت اللہ پیدا کرو صوفی فقیر تو وری جو کو اللہ سان بڑھندا با ہے نا گھرجے ہوئی تو کھے گھڑی ہے موچے ہوئی انسان کر نماز چھائے آخر نماز ورزش ایکسرسائز چھا جی انسان کے یہ بدھائن جی بابا تو بندو تو جو ایکڑو مالک مالک کے مالک سمجھ پانچو پان کے بندو سمجھ بندو بندو تھی رہندے تا سکون میں رہندے بندو تھی نہ رہندے مالک بن جن جی کوشش کندے مالک تھی بھی کو نہ سکندے پان بھی پریشان تھندے بین کے پریشان کر بندے تھن جے لائے یاداشت انسان جے لائے تا روز چوے یا کنا بدو و یا کنستین تجھو بندو آیا تجھی بندگی تو کیا مالک تو ہاں ماں بندو آیا مالک مان آیا بابا ان بندے بن جن کے لائے یہ ایکسرسائز آ بندے بن جن کی ایکسرسائز آ انسان کی سبھی کا بڑی غلط فہمی یہ ہے سمجھے تو ماں مالک آیا حالانکہ مالک آ ہی کون بندو ہی بندو آ बंदो ही बंदो आ बबा मालिक आहे कोन तई मुझो एतरी जमीनू मुझा एतरा दुकान मुझे एतरी प्रॉपर्टी मुझा एतरा पैसा मुझा एतरा माल ढगा बाबा मालिक आहे कोन जरा गौर फरमाए जो इन वक्त मुख्य खबर पई तो कें दोस्त मुझे अकाउंट में 5 करोड़ रुपया मोकलिया मुझे वजूद में वार बराबर भी इजाफो थो भला मुझे अकाउंट में जितरा होया मां के थे चेक लिसी दई चो बबा ये सब तू जाए ना मुझे अकाउंट में सब पैसा निकली गया जा मुझे वजूद में वार बराबर भी का घटताई आई या कड़ी मिल्कियत है ना इजाफो थी करे ना घटता ही थी करे बाबा ये चश्मा मुझे मिल्कियत है अच्छा हाँ मालिक है ये मुझे मिल्कियत है चवास तो अच चश्मा अच अच ही को तो या कड़ी मिल्कियत है जो मालिक जो हुक्म ही को मनी या कड़ी मिल्कियत है बाबा मालिक जो हुक्म ही को मने मालिक तो थो जो हुक्म हले हकीकत है अच्छा बाबा घट में घट ठीक है बाबा माल मुझे मिल्कियत ना है जिसम तो मुझे मिल्कियत है मैं जिसम जो तो मालिक आया न बाबा जिसम जो तू मालिक कोने थोड़ी देर का वही सुमंदे तू पियो आ निंड जिसम जो निजाम पियो तो हले हाजमे जो निजाम हले तो खून जो निजाम पियो तो हले साह जो निजाम पियो तो हले खबर ना कितरा निजाम पियो तो तू तो पियो हलाए तू तो सुतो पियो आ केर पियो हलाए जेको हलावई पियो असल मालिक उयो थई तू बंदो आ बंदो थी रहो सुकून में रहंदे मालिक बणजण जी कोशिश कंदे मालिक बणजी भी कोन सघंदे ऐं परेशान भी रहंदे हाणे इहो बंदो हुजण इंसान खे हर वक़्त यादि हुजे विसरी न वञे इंसान जो हिकिड़ो नुक़्स इहो आहे त ॻाल्हियूं विसरी थी वञनि वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं विसरी वेंदियूं तंहिंजे करे उथियो आहे सुबुह जो वज़ू कर वञ हुनजे बारगाह में मालिक जी बारगाह में वञ बीह चओ इहा कना ॿुधो इहा कनस्तहीन मां बंदो आहियां मालिक तूं आहे मां बंदो आहियां मालिक तूं आहियां वञा थो जेको आहे ज़िंदगीअ में ऐं तुंहिंजो बंदो बणजी रहंदुसि इहो बंदे बणजण जी एक्सरसाइज़ आहे नमाज़ जेका नमाज़ तोखे बंदो न बणाए उहा नमाज़ नमाज़ आहे कोन जंहिं नमाज़ खां पोइ तोखे अञा ताईं यादि आहे त मां मालिक आहियां इहो नमाज़ तो नमाज़ खे नमाज़ सम्झो ई कोन रही आहे छा हीअ त सिर्फ़ु एक्सरसाइज़ आहे बाबा घुरबल छा आहे बंदो बणजो आहे जेको उहो ई बणजो उहो ई रह बीठो आहे नमाज़ में क़याम में बीहण छा जी अलामत आहे नमाज़ पूरी अलामती इबादत आहे बीहण जो मतिलब छा आहे मां पंहिंजे मालिक जे दरवाज़े ते बीठो आहे ॾियण वारो सभु मालिक अथई तूं सिर्फ़ु वठण वारो आहे तंहिंजे करे बीह हुन जे दरवाज़े ते ऐं चओ त मां बंदो आहियां तोखां ई घुरां थो बीह हुन खां पोइ रुकूअ में वञे थो चेल झुकाए थो हुकुम इहो आहे त ही सर जेको आहे न उहो रुकूअ में अॻिते कयो पोइ त न कयो अॻिते कयो मौला खां पुछियो वियो अमीर उल मोमिनीन खां मौला हीअ रुकू छा जी अलामत आहे ऐं छो हुकुम आहे त सर अॻिते कयूं। मौला फरमायो ही बंदगीअ जी अलामत आहे त बंदो चवे थो त मां तुंहिंजे हुकुम जे आॾो पंहिंजो सर झुकायो आहे, तुंहिंजी इताअत में आहियां एतिरे क़दुरु जो इहो पंहिंजो सर खे अॻिते थो वधाए, ही अॻिते वधायां थो। इहो सर कटिजी त सघे थो पर तुंहिंजी नाफ़रमानी नथी थी सघे। बाबा ही अलामती इबादत आहे, ही बंदे बणजण जी प्रैक्टिस आहे। सजदे में वियो आहे, बाबा ज़मीन ते सर रखण जो मतिलब छा आहे? मौला फरमायो इहो जेको पहिरियों सजदो आहे ज़मीन ते सर रखे थो, इहो अलामत आहे त अलाह तोखे इन मिटीअ मां पैदा कयो। कल्ह मिटी हुई, हीअ हाणे इंसान थिए वेठो। सर खणी वेहे थो, इहो इंसान जी ज़िंदगी जी अलामत आहे, तमामु उमिरि जी अलामत आहे। करणो छा आहे? सिर्फ़ु हिकिड़ी शइ, अस्तग़फिरुल्लाह रब्बी व अतूबु इलैह, अलाह जूं मग़फ़िरतूं जमो करणियूं, बसि ॿियो कमु आहे कमु। ॿिए सजदे में वरी सर थो रखे, मौला फरमाए ॿियो सजदो अलामत आहे त मरी वरी इन मिटीअ में मिलंदुसि। इन ई मिटीअ मां ख़ल्क़ थियुसि, वरी मरी इन ई मिटीअ में मिलंदुसि, वरी सर खणी वेहे थो। मौला फरमायो जॾहिं सर खयई ऐं वेठो, इन जो मतिलबु इहो आहे त आख़िरत में वरी ज़िंदह थी हिसाब किताब लाइ ख़ुदा जी बारगाह में वेठो आहे। हाणे ॼण त हिन जे साम्हूं हिसाब किताब लाइ मैदान हशर जो बर्पा थी चुको आहे, पंहिंजे रब जे साम्हूं हिसाब लाइ वेठो आहे, तंहिंजे करे चवे थो अशहदु अल्लाह इलाह इल्लल्लाह, मां गवाही थो ॾियां त मालिक तूं ई आहे। जेका नमाज़ इंसान जे अंदर में इहो बंदगी पैदा ई न करे, उहा नमाज़ नमाज़ आहे ई कोन। बाबा सुबुह जो उथ, यादि करे न घुर त बंदो आहे, मालिक उथई, वरी सिज मंझंदि ते आयो आहे, वरी वापसि वञ, विसरी वियो थी, वरी वञी यादि कर सबक़, मां बंदो आहियां, तूं मालिक आहे, मुंहिंजी मदद कर, मां तुंहिंजो बंदो थी रहां। जंहिंजी यादाश्त में कमज़ोर हुजे उहो पंज दफ़ा वञे, हर हर वञी यादि करे, तुंहिंजो बंदो आहियां, तुंहिंजो बंदो आहियां, तुंहिंजो बंदो आहियां, बंदगी जी प्रैक्टिस करे। यादाश्त थोरी बहितर अथसि त टे वक़्त त लाज़मी आहिनि, टे वक़्त यादि कर बाबा, यादि कर, बंदो आ बंदो आ, पंहिंजी हैसियत बि यादि कर, हुन जी हैसियत बि यादि कर। अच्छा हाणे नमाज़ थी ख़तम थिए, नमाज़ आहे मोमिन जो मेराज, हुन जो मेराज आहे, तॾहिं त हुते पहुतो आहे न, चए थो अशहदु अल्लाह इलाह इल्लल्लाह, बारगाह में ख़ुदा में पहुची वियो न। बंदो दुनिया छॾे ख़ुदा जी बारगाह में पहुचे, इन जो नालो ई मेराज आहे। हाणे वापसी थी थिए, नमाज़ ख़तम थो करे, बंदो छा चवंदो? अस्सलामु अलैक अय्युहन नबी, ए नबी तो ते सलाम। वियो हुयो ख़ुदा जी बारगाह में, वियो हुयो मेराज ते, नबीअ ते सलाम किथां आयो? थी सघे थो कोई सादे हुन वारो त चए बाबा इहो त शिरक आहे, नमाज़ थो पढ़े नबीअ ते सलाम, नमाज़ में नबीअ ते सलाम, नबीअ खे यादि कयो थी, ग़ैर अल्लाह खे यादि कयो थी, शिरक आहे न बाबा। छाजे करे सलाम कर नबीअ ते? हिन करे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मेराज वारो इहो रस्तो खोलियो इन नदीअ ते, यो मेराज ताई पहुंचण जो रस्तो तरीको बुधायो इन नबी थई तेंजे करे नमक हलाली करे जने मेराज ते पोतवा त वापसी में अग में सलाम उनते करे मेहरबानी जो तो ही रस्तो बुधायो हाने नमाज मां घुरबल चाहे बंदगी बंदगी घुरबल है नमाज घुरबल कोने जेका नमाज बंदगी न दे वा नमाज घुरबल ही कोने नमाज आए न करे ताकि इंसान प्रैक्टिस करे उन मां छा बंदू बन जे बंदू बन जे मालिक न समझे बंदू बन जे अने एकड़ो मसलो भल क्या बाबा पो ही भला मोजी मिलकियत है इनजो मतलब छ इनजो मतलब सिर्फ यो आ त हनके इस्तेमाल करण जी आजादी आ मखे इस्तेमाल जे आजादी जो नालो मा मालिकियत रखियो आ बाबा तो करो इस्तेमाल जी आजादी हाने मरी रे अगर मालिक हो जे तो तुजी मिलकियत में रहे आ ना बाबा हाने तुजी मिलकियत मा निकरियो बे जी मिलकियत थियो यानी छा दिल के इस्तेमाल जी आजादी मिली वे तुझी आजादी खत्म थी हुई है इस्तेमाल जी आजादी के मां समझी वठो है तो मुझे मिल्कियत ना है बाबा यो ही सब बाबा बुझायो वे हुआ जो ता घणी गलत फहमी इंसान के न दे हुंदी आ मुझो जिस्म मुझी मर्जी आई छा थिंदो कयामत में हाणे इंसान बैठो आ हिसाब किताब दे तो चेगा घना एड़ा हुंदा जेके नामा ए आमाल दिसी चोंदा या अल्लाह इन में एड़ा गुनाह लिखा पेन जेके मुंह त कया ही कोनन हे लके का फलाणी जाय तो कूड़ मक थे मत है कोन अल्लाह तआला छा कंदो कुछ गवाह आणींदो जेके गवाही देंदा त हां इन जो कूड़ हयो पहिरियां गवाह ही ब फरिश्ता आहिनि जॾहिं इहे ॿई फरिश्ता गवाही ॾींदा इहे बंदो चवंदो या अला तुंहिंजा फरिश्ता आहिनि तुंहिंजे हुकुम ते त गवाही ॾियनि मां इहो कयो आहे छा मां कयो ई कोन पोइ अलाह तबारक ताला कुझु मोमिननि खे गवाह आणींदो जिन हुनखे इहो गुनाह कंदे ॾिठो उहो फिरी वेंदो हलियो या अला तुंहिंजो मोमिन आहे तुंहिंजे चए ते थो गवाही ॾिए मां इहो कमु कयो ई कोन्हे अलाह तबारक ताला नबी ऐं इमाम खे गवाह आणींदो लेकिन बंदे जी बदकिस्मती आहे जो वरी बि चवंदो या अला तुंहिंजा आहिनि मां को कयो आहे छा हाणे क़ुर में जीअं चए थो पोइ असां इन जे ज़बान ते मोहर हणंदासीं इन जा पंहिंजा उज़वा ॻाल्हाईंदा हथ ॻाल्हाईंदा हा असां इहो ॾुहो कयोसीं अखियूं ॻाल्हाईंदियूं हा असां ग़लति नज़र विधीसीं ज़बान ॻाल्हाईंदे हा मां इहो कूड़ ॻाल्हायो जॾहिं इंसान जा उज़वा ॻाल्हाईंदा उन वक़्तु इंसान जेको आहे पंहिंजे उज़वनि खे चवंदो तव्हां त मुंहिंजी मिल्कियत हो मुंहिंजी मिल्कियत मुंहिंजे इजाज़त खां सवाइ कीअं था ॻाल्हायो हाणे उज़वा चवंदा तोखे ग़लति फहमी त असां तुंहिंजी मिल्कियत हुयासीं असां मिल्कियत ख़ुदा जी हुयासीं तोखे अमानत तौरु मिलियल हुया इस्तेमाल जी आज़ादी हुई जंहिंखे तूं मिल्कियत सम्झी वेही रहियो बाबा मालिक आहीं कोन बंदो आहे बंदो थी रहो मुंहिंजे मौला जो लक़ब छा आहे अबा अब्दुल्ला हुसैन अबा अब्दुल्ला अब्दुल्ला अबा अब्दुल्ला जो बाबू इमाम हुसैन जो कोई पुटु हुयो अब्दुल्ला नाले सां न अबा अब्दुल्ला कीअं थियो बाबा हिकिड़ो त पुट जो नालो हूंदो आहे उन हवाले सां बि कुनियत ठहंदी आहे अरबीअ में हिकिड़ो सिफ़त जे हवाले सां ठहंदी सिफ़त अबू तुराब यानी छा इंकसारी करण वारो मिटीअ ते वेहण वारो न के मिटीअ जो बाबो अबा अब्दुल्ला याने छा बंदगी में आला तरीन दर्जे ते पहुंचा। हुसैन वो बंदो आ जेको बंदगी जे आला तरीन दर्जे ते पहुंचला। इन करे हुसैन ही कर थींदो जेको बंदो हो जे बंदो पण जो हुसैन ही थींदे मालिक थी वेंदे फिरौन थी वेंदे बंदो पण जो आहे भी बंदो मालिक बणजी भी कोन सकंदे हर उपर न पाण के परेशान कर न बेन के परेशान कर। तवा बंदगी दिसो इमाम हुसैन मदीनो छॾन था कंहिंजे हुकम ते अलाह जे हुकम ते कंहिंजे ज़रिए पहुतो आहे रसूलुल्लाह जे ज़रिए जॾहिं मौला मदीनो छॾनि था राति जो जाबिर बिन अब्दुल्ला अंसारीअ खे ख़बर पई राति जो अचे थो जंहिं राति मौला मदीनो छॾनि था राति जो अचे थो करे थो त या हुसैन अवां हिन वक़्तु अकेला दुनिया में फर्ज़ंद रसूल रहिजी विया आहियो अवां न निकिरो मदीनो न छॾियो जीअं तव्हांजे वॾे भाउ सुलह कई तव्हां बि सुलह कयो। मौला हिन खे जवाबु ॾिनो मौला फरमाइनि था मुंहिंजे भाउ बि उहो कयो जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जो हुकुम हुयो मां बि उहो करे रहियो आहियां जेको अलाह ऐं अलाह जे रसूल जो हुकुम आहे। हाणे मौला फरमाइनि था जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी खे जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी चाहे थो त इहा ॻाल्हि तूं ख़ुदि मुंहिंजे नाना रसूलुल्लाह जी ज़बानी हाणे ॿुधे छा मुंहिंजे बाबा अलीअ सां मुलाक़ात करणु चाहे थो छा मुंहिंजे भाउ हसन सां मिलणु चाहे थो हिन वक़्तु। जाबिर चयो त मौला हिन खां वधीक मुंहिंजे लाइ सहादत कहिड़ी आहे। मौला फरमाया आसमान जे तरफ़ ॾिस न सर मथे कयो आसमान जा दरवाज़ा खुलंदा रहिया। चवे थो जाबिर त पहिरीं जॾहिं नूर जी अमारी निकिती लथी मूं ॾिठो त रसूलुल्लाह अचनि था पिया ॿी अमारी लथी अली इब्न अबी तालिब अचनि था टीं अमारी लथी हसन इब्न अली अचनि था चोथीं अमारी लथी हज़रत हमज़ा अचनि था पंजी अमारी लथी जाफ़र तयार अचनि था छहीं अमारी लथी हज़रत ज़ैद शहीद अचनि था। रसूल अकरम जन जाबिर इब्न अब्दुल्ला अंसारी खे चयो जाबिर छा तोखां विसरी वियो आहे मां तोखे हुकुम न ॾिनो हो त हसन जी बि इताअत कजांइ हुसैन जी बि इताअत कजांइ। हाणे जाबिर खे यादि आहे त मूंखे हुकुम हुयो रसूलुल्लाह फरमायो जाबिर जेको हसन कयो उहो बि अलाह ई मुंहिंजो हुकुम हुयो जेको हाणे हुसैन पियो करे उहो बि अलाह ई मुंहिंजो हुकुम आहे। जाबिर छा हिन हुसैन जो मक़ाम ॾिसणु चाहे थो। जाबिर अस्कर थो मुला फरमायो रसूल अकरम फरमायो हाणे वरी आसमान जे तरफ़ ॾिस जाबिर मथे ॾिठो दरवाज़ा वरी खुलनि था आसमान जा रसूल अकरम जन वापसि वञनि था शहीद वापसि वञनि था एसि ताईं जो जाबिर चवे थो मां जन्नत ताईं आला दर्जात में इन्हनि शख़्सियतुनि खे वेठल ॾिठो ऐं पोइ उतां रसूल अकरम जन फरमायो ए मुंहिंजा फर्ज़ंद हुसैन असां वटि हलियो आहे। जाबिर चए थो मूं ॾिठो इमाम हुसैन अलैहिस्सलाम परवास कई आहे उन मक़ाम ते रसूलुल्लाह सां गॾु वञी वेठा आहिनि। हाणे रसूलुल्लाह फरमायो जाबिर हुसैन जो ई मक़ाम थोड़ी देर खां पो उम्मे सलमा जो पैगाम अचे तो हुसैन मदीनो छड़न खां अग में मूसा अलविदा करे वंजा मौला चंदा ये हजरत उम्मे सलमा उआ है जे हुसैन के नंढे लाए खां पालियो उम्मे सलमा जी सबने का वधीक मोहब्बत रसूल अकरम का पो हुसैन सा इमाम हुसैन जी मोहब्बत खवातीन में सबनी का वधीक उम्मे सलमा सा मुलाविया उम्मे सलमा चवे थी तो फर्जंद हुसैन काडे वञण जो इरादो आ امام حسین وضاحت سے فرمایا اما مجھے ارادو عراق وجن ام سلمہ کے اکھن میں گوڑا وہن شروع تھیا فرزند حسین عراق نہ ونجا اما چھو نہ ونجا فرزند حسین تجھے نانا مکھے بدھایا ہو تو ہی مجھے فرزند حسین عراق کے سرزمین کربلا تے شہید تھندو तव्हांजे नाना उन करबला जी मिटी बि मूंखे ॾिनी आहे जेका मुंहिंजे शीशीअ में मौजूदु आहे मौला फरमाइनि था इमाम हुसैन फरमाइनि था अम्मा मां उन ॾींहं खे बि सुञाणा जंहिं ॾींहुं मूंखे शहीद कयो वेंदो मां उन ज़मीन खे सुञाणा जिते मूंखे शहीद कयो वेंदो मां उन हेठाईअ खे बि सुञाणा जिते मुंहिंजी क़बर ठहंदी فرمائن تھا اما چھا تماں وہ زمین دسن چاہیو تھا مولا پانجے اما جے انہ اکھن جے سامو ہتھ گھمایو ام سلمہ چہتی ہانے مڈٹھو تو متھائیوں سب سدھیو تھی ویوں کربلا مجھے سامو نمودار تھی حسین بدھائیں دو رہو تا اما ہی اساں جے خیمن جے لگن جے جایا ہی حضرت مجھے اکبر پٹ جے کرن جے جایا ہی مجھے زینتاں زمین تے اچن جے جایا ہی مجھے شہادت جے جایا امام حسین اتاں مٹی کھئیاں ام سلمہ جے حوالے کئیاں فرمائن تھا اما ہی مٹی بھی پان سا گڑ رکھی چھجو جدہیں یا مٹی خون بن جے پک سمجھ جو ماں شہید تھی بھی آیا मौला अलविदा कनि था ऐं रिवायत चवे थी त वेंदे वेंदे मौला इमाम हुसैन फरमाइनि था अम्मा मां ॾहीं मुहर्रम ते शहीद थींदुसि मां ॾहीं मुहर्रम ते शहीद थींदुसि हाणे रिवायत आहे उम्मे सलमा खां त मां ॾहीं मुहर्रम ते सुती पई हुयसि ज़ोहर जे इन नमाज़ खां पोइ जीअं उथियसि ॾिठमि त मिटी خون سے بھرجی ہوئی ہے ام سلمہ فریاد بلند کیوں مدینے والا جمع تھیا چھج لائے فریاد بلند کیو تھا بی بی چیو تو من ہی ڈٹھو ہی مٹی خون بنجی ہوئی ہے ان کرے مکھے پک ہے تو مجھے حسین شہید تھی ہاں بی بی چیتی رات جو جی ماں ستس تو خواب میں رسول اللہ کے ڈٹھو رسول اللہ جو عجیب حال ہوئے وار وکھریل ہویا کپڑن تے مٹی جا نشان ہویا خون جا نشان ہویا ام سلمہ چاہتی تو مو عرض کرو یا رسول اللہ ہی تو جو حال چھاجے کرے رسول کرم فرمایو ہانے ہانے کربلا ماں حسین ان کے ساتھن کے دفن کرے موٹیو آیا حسین کے بھی دفن کرو تھم حسین کے ساتھن کے بھی دفن کرو الا لعنت الله على قوم الظالمين سيعلم الذين ظلموا اي منقلب ينقلبون اللهم كن لوليك الحجة ابن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا اللهم صل على محمد